चीनी मंडी .com पॉडकास्ट।
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे 2 दिवस। प्रशासनामध्ये युवकांना सहभागी करून घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री फेलोशिप हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे। यंदाच्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2019 सहभागाची अंतिम मुदत 14 जून 2019 असून इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमातून निवड झालेल्या युवकांचा उत्साह, नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानातील त्यांची गती यांचा प्रशासनास उपयोग व्हावा आणि सोबतच युवकांनाही शासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा हे या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे। तरुणांमध्ये नेतृत्व गुण विकसित होतील, सामाजिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांना तसा अनुभव मिळेल अशा रीतीनं हा कार्यक्रम आखण्यात आला आहे। या 11 महिन्यात शासनासोबत काम करण्याची संधी देणं, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास क्षेत्रातील विविध उपक्रम आणि प्रकल्प यांची अंमलबजावणी तसंच धोरण निर्मिती यामध्ये त्यांना सहभागी करून घेणं हा उद्देश यातून साध्य करण्यात येतो। उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी शासनासोबत या असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी युवकांना केलं आहे। 21 ते 26 वयोगटातील प्रथम वर्ग पदवीधर आणि पूर्णवेळ कामाचा 1 वर्षाचा अनुभव असलेला भारतीय नागरिक या फेलोशिपसाठी अर्ज करू शकेल। 21 ते 26 वयोगटातील प्रथम वर्ग पदवीधर आणि पूर्णवेळ कामाचा 1 वर्षाचा अनुभव असलेला भारताचा नागरिक या फेलोशिपसाठी अर्ज करू शकेल। फेलोशिपचा कालावधी 11 महिन्यांचा असून फेलोला मानधन आणि प्रवास खर्चासाठी दरमहा 45,000 रुपये दिले जातात। फेलोशिपसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया असून त्यासंदर्भात अधिक माहिती मिळण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी http://mahaheads.maharaashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी।